विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ही आहे यशवाणी. ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं वेब रेडिओच्या माध्यमातून ज्याही कोणाला शिक्षणाची आवड आहे अशा सर्वांसाठी विविध विषयातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शनाचा हा खजिना अगदी मोफत उपलब्ध करून दिला आहे. यशवाणी या वेब रेडिओचं कार्यक्रम हे रोज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत आपण ऐकू शकता. त्यासाठी आपण लॉग ऑन केलंय ycmou.digitalyunivercity.ac या वेबसाईटवर. आपल्या मनात काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्यांचं निरसनही तज्ज्ञांकडून आपण करून घेऊ शकता. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 0253 2231 481 2230 471 आणि 2230 334. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला एका वेगळ्या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण इथं उपस्थित आहात. आज तज्ज्ञ म्हणून उपस्थित आहेत डॉ उमेश राजदेरकर, जे YCMOU चे संचालक आणि मान्यवर असे अध्यापक आहेत. आपण यापूर्वीही त्यांचं अध्यापन याला वेगवेगळ्या विषयात त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलेलं आहे. अर्थशास्त्र विषयामध्ये त्यांनी PhD प्राप्त केली आहे आणि याआधी अध्यापन कौशल्य, वाचन, लेखन, श्रवण, स्मरण कौशल्य तसंच मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत तसंच यापूर्वी पूर्ण स्पर्धा बाजार याविषयीचं सुद्धा मार्गदर्शन आपण ऐकलंय. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मोनोपॉली मार्केट याविषयी जाणून घेणार आहोत. सरांचं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर नमस्कार.
नमस्कार.
सर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मोनोपॉली मार्केट याविषयी माहिती आपल्या विद्यार्थ्यांना देणार आहोत. तर मोनोपॉली मार्केट याची थोडक्यात संकल्पना ही स्पष्ट करून सांगा.
मोनोपॉली मार्केट जाणून घेण्यापूर्वी आपण मागच्या तासाला जे पूर्ण स्पर्धा बाजार प्रतिमान पाहिलं त्याच्याबद्दलचं थोडस मी विद्यार्थ्यांना मागे नेलं आवडेल मला. कारण पूर्ण स्पर्धा बाजार हा एक आदर्श असा बाजार आहे आणि हा बाजार असेल तर त्या ठिकाणी ग्राहकांचं शोषण नसतं, उत्पादक साधन सामुग्रीचा पुरेपूर वापर होतो, त्याचप्रमाणे विक्रेत्यांना ग्राहकांना बाजाराचं पूर्ण ज्ञान असल्यामुळे ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये एक प्रकारचं सौहार्दपूर्ण वातावरण असतं. पण तसं प्रत्यक्षात नसतं. म्हणजे पूर्ण स्पर्धा बाजार हे आपल्याला प्रत्यक्षात आढळून येत नाही, परंतु आपल्याला प्रत्यक्षात असणारी बाजारपेठ ही चांगली की वाईट हे जर तपासून पाहायचं असेल तर पूर्ण स्पर्धा बाजाराचे निकष आपण लावतो आणि त्या अटी जर प्रत्यक्षात असतील तर ती बाजारपेठ एक आदर्श बाजारपेठ अशी असते. आणि त्यामुळे पूर्ण स्पर्धेनुसार बाजाराचे जे प्रकार पडतात त्याच्यामध्ये पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा हे दोन प्रमुख त्या ठिकाणी प्रकार आहेत. आता पूर्ण स्पर्धा बाजाराचं जे अटी आहेत त्याची एकदा मी परत उजळणी करतो. एक जिन्सी वस्तू असणं, ग्राहकांना बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असणं, विक्रेत्यांना बाजारात प्रवेश करायचं किंवा बाजार सोडून जाण्याचं स्वातंत्र्य असणं, वाहतूक खर्चाचा अभाव असणं अशा आणि एक जिन्सी वस्तू असणं अशा पूर्ण स्पर्धेच्या अटी आहेत. आता या अटी जर प्रत्यक्षात पाहिल्या तर एक जिन्सी वस्तू आपल्याला आढळून येत नाही, बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान ग्राहकांना नसतं, विक्रेत्यांना बाजारात प्रवेश करण्याचं किंवा बाजार सोडून जाण्याचं स्वातंत्र्य प्रत्यक्षात नसतं आणि त्याच्यामुळे बाजारपेठेमध्ये काही अपूर्णता येते. आणि म्हणून पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा हे दोन प्रमुख प्रकार अर्थशास्त्रामध्ये बाजारपेठेचे करण्यात येतात. आता या ठिकाणी पूर्ण स्पर्धा बाजारच्या अटी पाहिल्यानंतर मग प्रश्न पडतो किंवा प्रत्यक्षातली बाजारपेठ कशी आहे. प्रत्यक्षामध्ये आपल्याला अपूर्ण स्पर्धा आढळून येते आणि त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे मक्तेदारी युक्त बाजार किंवा मक्तेदारी बाजार, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मोनोपोली असं म्हणतो. असं बघा की अनेक वेळा आपण दैनंदिन जीवनामध्ये मोनोपोली शब्द वापरतो. एखाद्या विक्रेत्याने वस्तू दिली नाही किंवा त्याचा दुकान बंद नाही म्हणून तुम्हाला ती दुसरीकडे मिळाली नाही तर आपण सहज म्हणून जातो याची मोनोपोली व्हावं. किंवा हा वस्तू देईल तेव्हाच आपल्याला मिळते, हा जी किंमत सांगेल तीच किंमत आपल्याला द्यावी लागते, असं आपल्याला दैनंदिन जीवनात नेहमी अनुभव येतो. आणि आपण म्हणतो की अरे ही मोनोपोली आहे बरं का, मला दुसरीकडनं वस्तू घेता येत नाही किंवा मला ज्या किमतीला परवडेल त्या किमतीला मला वस्तू मिळत नाही, आणि मग आपण त्या ठिकाणी निराश होतो, चिडतो, पण काही करता येत नाही. त्यामुळे मक्तेदारी बाजार म्हणजे अशी बाजार की ज्याच्यामध्ये एक विक्रेता अशा वस्तूचं संपूर्ण नियंत्रण करतो की जिला नजीकचा पर्याय उपलब्ध नसतो. म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे एकच विक्रेता असणं आणि त्याचं वस्तूच्या पुरवठ्यावर अशा प्रकारे नियंत्रण असतं की ज्या वस्तूला पर्याय नसतो आणि त्यामुळे त्या वस्तू खेरीज आपलं काही चालत नाही, ती वस्तू घ्यावीच लागते, त्याला मक्तेदारी बाजार असतो.
मक्तेदारी बाजार.
आणि मक्तेदारी बाजारामध्ये एकच एक विक्रेता किंवा एकच एक पुरवठादार किंवा एकच एक उत्पादक असतो आणि तो अशा वस्तूचं उत्पादन करत असतो की ज्याला त्या ठिकाणी काही पर्याय नसतो आणि ग्राहकांना ती वस्तू ही घ्यावीच लागते. आणि म्हणून मक्तेदारी बाजारामध्ये अनेक ग्राहक व एकच विक्रेता अशी स्थिती असते आणि त्यामुळे आपण म्हणू ती किंमत विक्रेता आकारू शकतो. आता मक्तेदारी बाजार का निर्माण होतो? अनेक वेळा असं होतं की काही वस्तूच्या उत्पादनामध्ये मोठी गुंतवणूक लागते, मोठ्या प्रकारचं रिसर्च लागतं, मोठ्या प्रकारचं त्या ठिकाणी संशोधन करून कच्च्या मालाची निरनिराळ्या ठिकाणी शोधावी लागतात, पक्का माल कुठे विकता येईल हे शोधावं लागतं आणि हे सर्व करणं लहान लहान उत्पादन संस्थांना शक्य होत नाही. त्याच्यामुळे जो मोठा उत्पादक आहे तोच त्यामध्ये उतरायचं आणि तशा प्रकारची गुंतवणूक करण्याचं धाडस तो करू शकतो आणि त्यामुळे त्याची मक्तेदारी त्या क्षेत्रामध्ये सहजतेने निर्माण होते. म्हणजे बाकीच्या उत्पादन संस्थांना या क्षेत्रामध्ये आर्थिकदृष्ट्या प्रवेश करणं शक्य होत नाही आणि म्हणून तो उत्पादक त्या ठिकाणी एकटाच उरतो आणि तो संपूर्ण त्या व्यवस्थेचं त्या वस्तूचं हे नियंत्रण त्याच्याकडे आपोआप येतं. दुसरं म्हणजे काही ठिकाणी मक्तेदारी ही सुसह्य असते आणि अशा क्षेत्रामध्ये जास्त सुसह्य असते की ज्या ठिकाणी मोठी गुंतवणूक पण आहे आणि ती वस्तू उपयुक्त पण आहे.
अच्छा,
उदाहरणार्थ ट्रान्सपोर्टेशनमध्ये सरकारचा हस्तक्षेप असणं किंवा सरकारी सेवा त्या ठिकाणी असणं, वीज उत्पादन आहे त्याच्यामध्ये सरकारी सेवा उपलब्ध आहे, म्हणजे ज्या ठिकाणी वस्तू ही सर्वसामान्य लोकांना लागत असते
अत्यावश्यक सेवा म्हणून,
बरोबर आहे, आणि त्याची किंमत पण आपल्याला जास्त आकारता येत नाही कारण लोकांची आर्थिक शक्ती तेवढी नसते, मग अशा वेळेला जर सरकारच त्या ठिकाणी मक्तेदार बनलं तर ते फायदेशीर असतं. आता अलीकडे जागतिकीकरणाचं युग आहे, सरकारने आर्थिक क्षेत्रामधला हस्तक्षेप काढून घेतलेला आहे, त्याच्यामुळे वीज, पोलाद, स्टील याच्यामध्ये आपल्याला प्रायव्हेट उद्योजकही दिसतात. परंतु ज्या ज्या वेळेला असं काही घडेल की वस्तूची किंमत अनाठाई वाढवून ग्राहकांचं शोषण होत असेल तर मग सरकार त्या ठिकाणी हस्तक्षेप करतं आणि मग सरकार त्यांच्यावर नियंत्रण आणतं आणि त्यांच्या किमती नियंत्रित करतं. म्हणजे मक्तेदारी सरसकट वाईट आहे असं न म्हणता ज्या ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप आहे ती मक्तेदारी कधीही चांगली, कारण सरकार आपलं किंमत धोरण राबवताना सामान्य माणसाचा विचार करूनच त्या ठिकाणी निर्णय घेतात, पण खाजगी उत्पादक जो असतो तो आपल्या नफ्याचाच विचार करतो. पूर्वी सोव्हिएत युनियन रशियामध्ये साम्यवादी सरकार होतं आणि हे सरकार संपूर्ण निर्णय घेत असे, कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, किती करायचं, कसं करायचं, शेतमाल किती उत्पादन होईल, त्याचं वितरण कसं होईल, जमिनीची मालकी सरकारकडे होती आणि लोकांना त्या ठिकाणी स्वस्तामध्ये अन्नधान्य, चांगली सेवा ही त्या काळी मिळत होती. पण जसं सोव्हिएत रशियाचं विघटन होऊन गेलं तसा तो विचार मागे पडला आणि मग परत भांडवलशाही रुजू लागली. तर या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे की खाजगी क्षेत्रामध्ये जर मक्तेदार असेल तर तो मक्तेदार आपल्या ग्राहकांचं शोषण हे करतो, पण जर सरकारच्या हातामध्ये ती व्यवस्था असेल तर सरकार मग ग्राहकांच्या हिताचाच विचार करतं. म्हणून आज देखील जागतिकीकरणाच्या आजच्या काळामध्ये देखील आपल्याला असं आढळून येईल की अनेक वेळा प्रायव्हेट जे ऑपरेटर्स आहेत, म्हणजे वाहतूकमध्ये असतील किंवा विजेच्या याच्यामध्ये असतील, त्यांच्यावर सरकार वारंवार बंधनं टाकत असतं, त्यांच्यावर नियंत्रण सरकारला ठेवावी लागतात. जरी मुक्त अर्थव्यवस्था प्रायव्हेटायझेशन असलं तरी याचं कारणच असं आहे की मक्तेदाराची मूळ प्रवृत्ती ही जास्तीत जास्त नफा कमावणं हीच असतं. आणि त्याच्यामुळे मक्तेदारी पूर्णतः वाईट असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येत नाही. ती मक्तेदारी नेमकी कशा पद्धतीने वापरली जात आहे याच्यावर त्या मक्तेदारीचं स्वरूप अवलंबून असतं. पण तरी देखील अर्थशास्त्रामध्ये मक्तेदारी बाजाराला एक फार मोठा अर्थ हा त्या ठिकाणी आहे, कारण अपूर्ण स्पर्धेचा तो एक महत्वाचा प्रकार आहे. आता या ठिकाणी आपण मक्तेदारीची जी स्थिती असते, म्हणजे मक्तेदार आपला नफा कमवण्याकरता काय करतो, तर एक म्हणजे मक्तेदाराचा जो खर्च वक्र असतो ज्याला आपण एव्हरेज रेव्हेन्यू कर असं म्हणतो इंग्लिशमध्ये, तो डावीकडून उजवीकडे उतरता असतो. आणि जसा आपला मागणी वक्र असतो, आपण मागणी वक्राचं अध्ययन केलेलं आहे, जसा मागणी वक्र असतो तसा तो खाली येणार असतो. आणि तो वक्र असं दाखवतो की जर तुम्हाला वस्तूची विक्री वाढवायची असेल तर तुम्हाला किंमत ही कमी करायला लागेल. पण नेमकं याच ठिकाणी मक्तेदार करत नाही, म्हणजे जर विक्री वाढवायची असेल तर त्याला किंमत ही कमी ठेवायला लागेल, पण तो तसं न करता वस्तूची जी किंमत आहे ती उच्च पातळीवर ठेवतो आणि उत्पादनाचं परिमाण जे आहे स्केल ते मर्यादित ठेवतो. त्याच्यामुळे त्याला आपली वस्तू मर्यादित प्रमाणात उपलब्ध करून देऊन जास्त किंमत आकारणं शक्य होतं. पण त्याचे इतरही तोटे होतात, म्हणजे साधन सामग्रीचा अपुरा वापर होतो. जे मशीन 10,000 वस्तूंचं उत्पादन करू शकतं ते केवळ 2,000 वस्तूंच्या उत्पादनाकरता वापरलं जातं. आणि मग मक्तेदारीचे तोटे किंवा मक्तेदारीचं नुकसानही आपल्याला जाणवायला लागतं. मग ते साधन सामग्रीच्या नाशामध्ये असेल किंवा ग्राहकांच्या शोषणामध्ये असेल. आणि संशोधन जे असतं उत्पादन क्षेत्रामधलं ते संशोधन देखील वाढत नाही. मग कारण मक्तेदार आपल्याला कोणी स्पर्धक निर्माण व्हावा अशी त्याची इच्छाच नसते.
बरोबर.
आणि त्यामुळे आपली सत्ता अधिकाधिक एकवटता कशी येईल, अधिकाधिक आपल्याला आर्थिक सामर्थ्य कसं प्राप्त होईल याचा तो विचार करत असतो. आणि म्हणून मक्तेदार नको असं एक सर्वसाधारण मत किंवा मक्तेदारी पूर्णतः वाईट असं त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्याला म्हणता येतं. आता जो मक्तेदार असतो त्याला वस्तूची किंमत ही जास्त आकारणं आवश्यक असतं, कारण उत्पादनाचं जे प्रमाण असतं ते तो मर्यादित ठेवतो, साधन सामग्रीचा वापर होत नाही आणि त्यामुळे त्याचा उत्पादनाचा खर्चही जास्त असतो. पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादनाचा खर्च हा कमी असतो, कारण अनेक विक्रेते असतात, त्याच्यामुळे ते उपलब्ध साधन सामग्रीमधून जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल याचा ते प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे उत्पादन जास्त होतं, यंत्रांचा वापर चांगला होतो, कच्च्या मालाचा वापर चांगला होतो, श्रमाची उत्पादकता वाढते आणि परिणामी वस्तूची किंमतही कमी राहते. परंतु मक्तेदार हे काहीच करत नाही, त्याच्यामुळे त्याच्या वस्तूची किंमत ही चढीच राहते, जास्तच राहते, ॲट हाय लेवल अशी ती राहते. आता काय होतं की ज्यावेळेला मक्तेदाराला अनेक ग्राहकांना तोंड द्यायचं असतं त्यावेळेला तो त्या ग्राहकांचा कल बघून, त्यांची आर्थिक कुवत बघून त्याला आपल्या वस्तूच्या किंमत निश्चितीचा निर्णय हा घ्यावा लागतो. म्हणजे एकच एक किंमत सर्व ग्राहक देऊ शकतील असं नाही, आणि केलेलं उत्पादन तर विकायचं आहे. अशा वेळेला ग्राहकांची नेमकी शक्ती किती आहे, आर्थिक कुवत किती आहे हे तो बघत असतो आणि ते बघून मग तो निर्णय घेतो. म्हणजे आता समजा अ ब क असे तीन मार्केट्स आहेत. समजा अ मार्केटमधल्या ग्राहकांची आर्थिक शक्ती चांगली आहे, तिथे जरा श्रीमंत लोक राहतात. ब मार्केटमधले मध्यम आहेत आणि क मधले कनिष्ठ आहे. तर आता मक्तेदाराला आपलं उत्पादन विकण्याकरता जर त्यांनी संपूर्ण अ मार्केटवर कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याला काही निवडक वस्तूच विकता येतील उच्च किमतीला, बाकीच्या वस्तू पडून राहतील. मग तो काय करतो, ब आणि क मार्केटमध्ये कंपॅरेटिव्हली कमी किमतीमध्ये वस्तू विकतो. त्याला प्राइस डिस्क्रिमिनेशन किंवा मूल्यभेद असं म्हणतात. म्हणजे एकच वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीस विकणं याला मूल्यभेद असं म्हणतात. आता हा मूल्यभेद मग ते दाराला करावा लागतो. आता पूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की बाजारपेठेमध्ये एकच किंमत असते, कारण ग्राहकांना व विक्रेत्यांना बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान असतं. जर मी वस्तू 15 रुपयाला विकत असेल आणि तुम्ही 20 रुपये आकारायचा प्रयत्न केला तर तुमच्याकडनं कोणी वस्तू घेणार नाही, कारण प्रत्येकाला माहिती आहे की या वस्तूची किंमत 15 रुपयेच आहे. पण मक्तेदारी बाजारपेठेमध्ये मक्तेदार एकच विक्रेता असल्यामुळे तो म्हणेल ती किंमत त्याला आकारता येते. पण याचा अर्थ असा नाही की त्याची अनिर्बंध सत्ता चालू राहील, कारण ग्राहकांची आर्थिक स्थिती ही वेगवेगळी असते. माझी आर्थिक क्षमता, तुमची आर्थिक क्षमता, अजून तिसऱ्या कोणाची आर्थिक क्षमता ही वेगळी आहे. अशा वेळेला जर मला वस्तू विकायची असेल तर मक्तेदाराला मी काय किंमत देऊ शकेल याचा त्याला विचार करावाच लागतो. आणि म्हणून तो काय करतो की तुम्हाला जी वस्तू तो 100 रुपयाला विकतो ती मला तो 80 रुपयाला किंवा 70 रुपयाला विकतो, माझी आर्थिक शक्ती विचारात घेऊन. त्याला मूल्यभेद असं म्हणतात. अनेक वेळा आपल्याला प्रत्यक्षात असं आढळून येतो मूल्यभेद. म्हणजे रेल्वेमध्ये बघा, एकाच प्रकारच्या सेवेला फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असे दर्जा आहे. सिनेमा टॉकीजमध्ये आपण फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि जनरल क्लास असे हे आहेत. म्हणजे ग्राहकांच्या मनामध्ये किंवा ग्राहकांचा एक आर्थिक स्तर डिफाईन करून त्यानुसार मक्तेदार अशी किंमत आकारत असतो. आणि हे करताना मक्तेदाराला खूप काळजी घ्यावी लागते. एक म्हणजे अ बाजारपेठेमधले ग्राहक आणि ब बाजारपेठेमधले ग्राहक यांच्यामध्ये संपर्क यायला नको. म्हणजे तुम्हाला ती वस्तू मक्तेदाराने 100 रुपयाला विकली आणि मला 60 रुपयालाच विकली असेल तर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये संपर्क यायला नको. नाही तर मी तुम्हाला सांगून देईल ना की हीच वस्तू मला 60 रुपयाला मिळाली. त्याच्यामुळे जर मूल्यभेद करायचा असेल आणि तो करावाच लागतो मक्तेदाराला, कारण त्याला संपूर्ण उत्पादन विकायचं असतं. मूल्यभेद करायचा असेल तर दोन ग्राहकांमध्ये संपर्क होता कामा नये. आणि दुसरं म्हणजे बाजाराचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण चांगल्या प्रकारे केलं गेलं पाहिजे. जर त्याच्यामध्ये चूक झाली, समजा तुम्हाला असं वाटतंय की अ बाजारामधले ग्राहक हे आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत त्याच्यामुळे ते जास्त किंमत देऊ शकतील, पण तो अंदाज जर तुमचा चुकला तर तुम्हाला ती वस्तू विकता येणार नाही जास्त किमतीला. त्याच्यामुळे मक्तेदार किती कौशल्यपूर्ण रीतीने बाजाराचं वर्गीकरण करू शकतो आणि कशा प्रकारे योग्य किंमत आकारू शकतो याच्यावर मक्तेदाराचं यश अवलंबून आहे. आता मक्तेदारी प्रत्यक्षामध्ये आपल्याला दिसते का हा एक मोठा मुद्दा आहे. आणि ती असतेच. ती निर्माण करण्याकरता जसे उत्पादक जबाबदार आहेत तसे ग्राहकही जबाबदार असतात. आणि म्हणून पूर्ण स्पर्धा बाजारामध्ये ग्राहकांचं जी जागृती आहे तशी जागृती आपल्याला प्रत्यक्षात दिसत नसल्यामुळे अनेक वेळा आपण देखील मक्तेदारी निर्माण करण्यास हातभार लावत असतो. म्हणजे आपल्या मनामध्ये एखाद्या विशिष्ट वस्तूबद्दल काही पूर्वग्रह असतात, काही चांगली मतं असतात आणि त्याच्यामुळे आपण तीच वस्तू घेत राहतो आणि मग त्या विक्रेत्याला त्या उत्पादकाला आपण मक्तेदार म्हणतो. म्हणजे तुम्ही जर एखादी विशिष्ट टूथपेस्ट वापरत असाल तर बाजारात अनेक टूथपेस्ट आल्या तरी देखील तुम्ही तुमची जी आहे ती सोडायला तयार नसता. मग तो तुमच्या बाबतीमध्ये आणि तुमच्यासारख्या असंख्य ग्राहकांच्या बाबतीमध्ये तो मक्तेदार बनून जातो. आणि मग ग्राहकच त्याला हातभार लावतात की बा तुम्ही मक्तेदार बना आमच्या बाबतीत, मग तुम्ही जी काही किंमत आकाराल ती किंमत द्यायला आम्ही तयार आहोत. कपड्याच्या बाबतीत, कॉस्मेटिक्सच्या बाबतीत, औषधांच्या बाबतीत हे असं अनेक वेळा घडतं की आपण एकच एक त्या ठिकाणी वस्तू घेत राहतो आणि बाजारात आलेल्या नवीन वस्तूंचं आपण स्वागत करत नाही, ते वापरून पाहत नाही. दुसरं म्हणजे ग्राहकांचं अज्ञान. आपण अनेक वेळा बाजारामध्ये अगदी आंधळेपणाने वस्तू घेतो. विक्रेता जी किंमत सांगेल ती मग आपण ती तिच्यावरचा कर किती आहे तिची एक्सपायरी डेट काय आहे हे न पाहता किंवा चार ठिकाणी चौकशी न करता आपण वस्तू घेऊन मोकळे होतो त्याच्यामुळे देखील ग्राहकांचं खूप नुकसान होतं आणि उत्पादकांना मक्तेदार बनायला मदत होते. अनेक वस्तू आपण स्टेटस सिम्बॉल म्हणून त्या ठिकाणी घेतो की ही वस्तू घेतली तर माझं स्टेटस जरा वाढेल, चार लोकांच्या नजरेमध्ये माझं स्टेटस उंचावेल. आणि मग त्यामुळे काय होतं की त्या प्रकारच्या विक्रेत्यांना आपल्या या वृत्तीचा फायदा घेता येतो आणि ते म्हणतील ती किंमत मग आपल्याला द्यावी लागते. त्याच्यामुळे मक्तेदारी निर्माण होऊ न देणं हे जसं सरकारच्या विक्रेत्यांच्या हातामध्ये आहे तसंच ग्राहकांच्या पण आहे. विक्रेता तर मक्तेदार बनायला कधीही तयार असेल, जर ग्राहकांनी त्याला संधीच दिली नाही तर तसं तो होऊ शकणार नाही. म्हणून अलीकडे जो आपल्याकडे ग्राहक संरक्षण कायदा आलेला आहे त्याच्यामध्ये काही बंधनं विक्रेत्यांवर आहेत, ग्राहकांवर आहेत की तुम्ही वस्तू खरेदी केल्यावर पावती घ्या, पॅकिंगची डेट बघा, एमआरपी पेक्षा जास्त किंमत देऊ नका.
बरोबर,
असे सर्व जागृती सरकार करत आहे पण किती लोक त्याचं पालन करतात हा एक संशोधनाचा विषय आहे. आपण अजूनही अंधळेपणानेच वस्तू खरेदी करतो कारण आपला त्या विक्रेत्यावर विश्वास असतो, वर्षानुवर्ष त्याच्याकडे जात असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे योग्यच आहे पण ते योग्य नाहीये. अलीकडे आपल्याकडे मॉल कल्चर आलेलं आहे आणि अनेक ग्राहक मॉल कल्चर मधून त्या ठिकाणी वस्तू खरेदी करणं जास्त प्रतिष्ठेचं मानतात. म्हणजे लहान दुकानात वस्तू घेतली तर माझी आर्थिक कुवत कमी आहे असं समजलं जाईल आणि म्हणून लहान दुकानात जाण्यापेक्षा मॉलमध्ये जातो. पूर्वी आठवडे बाजार आजही लागतात पण किती लोक आठवडे बाजारात जाऊन खरेदी करतात हा एक संशोधनाचा विषय आहे. म्हणजे उच्च मध्यमवर्गीय लोक हे बाजारात आठवडे बाजारात जाणं कमीपणाचं मानतात, उलट त्याच्यासारखी खरेदीची उत्कृष्ट जागा नाही जिथे भरपूर माल येतो, ताजा माल मिळतो, तुम्हाला घासाघीस करता येते आणि मुख्य म्हणजे संवाद साधता येतो. आज मी मागे आपल्या लेक्चरमध्ये म्हटलं होतं की जेव्हा आपण वस्तू खरेदी करतो तेव्हा ग्राहक आणि विक्रेते याच्यापेक्षा माणुसकीचं नातं महत्वाचं असतं. जर तुम्ही 5 रुपये किलो टोमॅटो ती बाई विकती आहे जिच्या कडेवर लहान मूल आहे त्याच्याकडनं 5 रुपये किलो टमाटे घेतल्याने तुम्हाला आर्थिक फायदा तर होईलच पण एक आध्यात्मिक आनंद देखील होईल. हे जर तुम्ही मॉलमधून 6 रुपये टोमॅटो 6 रुपये दराने टोमॅटो घेतले तर केवळ ग्राहक आणि विक्रेते असं रिलेशन राहील, यातनं तुम्हाला आनंद मिळणार नाही. पण खरा आनंद खरेदीचा घ्यायचा असेल तर मी तरी पाहत होते की आठवडे बाजारात मी आमकाच जातो आणि तिथला व्यवहार पाहतो आणि हा जो व्यवहार आहे हा माणुसकीचा व्यवहार असतो. चार लोक तुम्हाला ओळखतात, तुमच्याशी संवाद साधतात, त्यांच्या अडचणी तुम्हाला सांगतात, नाही तर तुम्हाला काय कळणार आहे. शेतकऱ्याचं दुःख जर जाण्याचं असेल आठवडे बाजारात जा, मॉलमध्ये कोण सांगणार आहे तुम्हाला. त्यामुळे ग्राहकांची एक मनोवृत्ती अशी तयार व्हायला पाहिजे की मी जे खरेदी करत आहे त्यातून कोणाचं तरी पोट भरतं, कोणाचं तरी संसार चालतो, कोणाचं तरी कुटुंब उभं राहतं आणि मुख्य म्हणजे देशाच्या आर्थिक विकासाला त्याची मदत होते. जर माझ्या दैनंदिन वस्तूंमध्ये इम्पोर्टेड वस्तूचा भर असेल तर ते अभिमान बाळगण्याचं कारणच नाही असं मला वाटतं. मी किती देशी वस्तू वापरल्या, किती कुटीर उद्योगाने निर्माण केलेल्या वस्तू वापरल्या याच्यावरून खरं मी किती चांगला ग्राहक आहे ठरतं. आता दर आठवड्याला मी पेपरमध्ये वाचतो सर की अमुक एका सिनेमावर 100 कोटी रुपये खर्च झाले, 100 कोटी रुपयाचा धंदा केला त्या सिनेमाने. मीडियामध्ये अशी आली हे आहे की अमुक एक सिनेमा 100 कोटी रुपयाच्या ग्रुपमध्ये जाऊन पोचला. म्हणजे ग्राहकांकडे 100 कोटी रुपये करमणुकी करता उदयाला आहेत, तेच पैसे त्यांनी जर हस्तकला, कुटीर उद्योग, ग्राम उद्योग यांनी तयार केलेल्या कपड्यांवर आणि साबणांवर जर खर्च केला तर अनेक कुटुंबांचं त्या ठिकाणी त्यांना रोजीरोटी मिळेल.
बरोबर,
पण आपण ते करत नाही. म्हणजे मॉलमध्ये जाऊन 200 रुपयाचं तिकीट आपण इतक्या सहजतेने काढतो, पण हेच एखादा दारवर विक्रेता आला की बा आम्ही आमचा एक लघुउद्योग आहे त्यातून हे विकतो, तर आपण त्याला बाहेर काढून देऊ की नाही आम्हाला काही नको आम्ही. तर ही जी वृत्ती आहे ही वृत्ती आपण बदलली पाहिजे.
बरोबर.
आणि या वृत्तीतून मग मक्तेदारी निर्माण होते. मग लोक म्हणतात की सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. सरकार कुठे कुठे लक्ष ठेवणार? तुम्ही जोपर्यंत तुमचं वर्तन जे आहे ग्राहक म्हणून ते योग्य प्रकारे ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला असाच अनुभव येत राहणार. म्हणून मक्तेदारी जी निर्माण होते ती, म्हणजे माझं असं मत आहे की ग्राहकांनी जर तिला चाप लावला तर ते शक्य होणार नाही. पण ग्राहक आजकाल जाहिराती आणि एकूणच या भव्यदिव्य अशा मॉलच्या कल्चरमुळे ग्राहक थोडीशी आपली जबाबदारी विसरलेली आहे. आता अर्थशास्त्रामध्ये मक्तेदारी जरी निर्माण झाली तरी अलीकडच्या काळामध्ये तिला धोके पण आहेत. पहिला धोका म्हणजे मूल्यभेद करण्यामध्ये जर मक्तेदार अयशस्वी झाला तर त्याला फार मोठे नुकसान होतं. दुसरं म्हणजे जागतिकीकरणाच्या आजच्या या युगामध्ये अनेक देशांनी उत्पादनाच्या आयातीवर काही बंधनं त्या ठिकाणी अप्रत्यक्षपणे अशी लावलेली आहेत. मग त्याच्यामध्ये बालश्रमिकांचा वापर नको, पर्यावरणाला धोका पोचतील अशा वस्तू नको, लहान मुलांना अपयल अशा वस्तू नको. आणि अशा उपायांमुळे काय झालेलं आहे की मक्तेदारी निर्माण करणं हे थोडंसं धोकादायक बनलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचा धोका म्हणजे मक्तेदारी एकदा एखादा उत्पादक निर्माण करत आहे असं जेव्हा वाटतं त्यावेळेला तो आपल्या अन्य उत्पादकांना आपलं कॉम्पिटिटर बनवण्याची संधी देत असतो. म्हणजे एखादा जेव्हा मक्तेदार म्हणून पाहतो तेव्हाच तो त्याचे शत्रूपण निर्माण करतो. त्याच्यामुळे मक्तेदारीपेक्षा सहमतीने जर व्यापार केला प्रत्येकाचं हित पाहून तर ते जास्त फायदेशीर असतं. आणि एकट्याने संपूर्ण नफ्यावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा अन्य छोट्या छोट्या व्यवसायांना पण त्या ठिकाणी हातभार लावला, एकत्र येऊन सर्वांनी व्यवसाय केला तर ते फारसं धोकादायक ठरत नाही. आणि म्हणून मक्तेदारी निर्माण करण्याची बीजं ही तिच्या नाशामध्ये गुंतलेली असतात. जेव्हा एक मक्तेदार निर्माण होतो तेव्हा त्याच्याबरोबर त्याचे कॉम्पिटिटरही निर्माण होतात आणि हा मक्तेदार पुढे कसा जाणार नाही याची ते पुरेपूर काळजी घेतात. अशा प्रकारे मक्तेदारी बाजार जो आहे हा बाजार आपल्याला अनेक क्षेत्रामध्ये आढळून येतो. पण जर ग्राहक जागृत असतील, सरकारचं चांगलं बंधन असतील आणि मुख्य म्हणजे जी एंटरप्रेन्युअरशिप आहे, म्हणजे जी उद्योजकता आहे, त्या उद्योजकतेचं जर मुख्य ध्येय हे देशाचा आर्थिक विकास आणि सामान्य जनांचं कल्याण साध्य करणं असंच असेल तर मक्तेदारी निर्माण झाली तरी त्यातनं काही फारसे धोके निर्माण होत नाही. पण दुर्दैवाने तसं होत नाही. व्यवसाय संस्थांचं हित आणि संपूर्ण समाजाचं हित याच्यामध्ये कायम एक दरी प्रत्येक अर्थव्यवस्थेत, मग तो कोणताही प्रकार असतो, त्याच्यामध्ये दिसूनच येते. म्हणजे साम्यवादामध्ये जेव्हा सरकार संपूर्ण नियंत्रण करतं तेव्हा उत्पादक ओरडतात की आमच्या नफ्याच्या प्रवृत्तीला येणे मार बसतो, ती आम्हाला साध्य करता येत नाही. समाजवादामध्ये जेव्हा सरकार उद्योग चालवतं तेव्हा खाजगी उत्पादक म्हणतात की सरकारला उद्योग चालवता येत नाही, हे सरकारचं कामच नाही, सरकारला काय कळतं, उद्योग आम्हाला चालवता येतात. आणि भांडवलशाहीमध्ये उद्योग ते चालवतात पण त्यातून सामाजिक कल्याण साध्य होईलच याची खात्री देता येत नाही. त्याच्यामुळे तिन्ही प्रकारच्या अर्थव्यवस्थांमध्ये नेमकं कोणती चांगली याच्याबद्दलचं मत व्यक्त करणं हे खूप अवघड आहे. कारण प्रत्येकीचे गुणदोष आहेत. आणि मक्तेदारी निर्माण करायला खरं पोषक वातावरण आहे ते भांडवलशाहीमध्येच आहे. त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जी मक्तेदारी निर्माण होते ती घातक असते. परंतु भांडवलशाहीला आणि एकूणच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला आता आपण रोखू शकत नाही. आणि आपण रोखू शकत नसल्यामुळे या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे जर पाहायचं असेल तर त्याच्याकरता ग्राहक जागृती आणि
ग्राहक जागृती
उत्पादकांचं त्या ठिकाणी ओरिएंटेशन हे फार आवश्यक आहे. म्हणजे जर लहान लहान उत्पादक निर्माण केले तुम्ही तर त्यातून आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण पण होणार नाही, रोजगार निर्मिती होईल, वस्तू तुम्हाला स्वस्त मिळेल आणि अनेक कुटुंब चालतील ही देशाच्या दृष्टीने योग्य असं धोरण आहे. आणि हे धोरण गांधीजींनी आपल्याला सांगून ठेवलेलं होतं पण आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे. तर असं मक्तेदारी म्हणजे बाजार प्रतिमान हा नुसता अर्थशास्त्राचा अभ्यासाचा विषय नाही तर त्याच्यामध्ये समाजशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, ग्राहकांचं शिक्षणशास्त्र आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहून आपण मक्तेदार बनवायला मदत तर करत नाही ना, याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे.
नक्कीच सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मक्तेदारी बाजार याविषयी खूप छान मार्गदर्शन आपण करत आहात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनात काही प्रश्न किंवा शंका नक्कीच असतील, त्यासाठी आपणही आपले प्रश्न किंवा शंका या फोनवरून विचारू शकता. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 0253 2231 481, 2230 471 आणि 2230 334. यानंतरची आपण माहिती घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मक्तेदारी बाजार याविषयी माहिती घेत आहोत डॉ उमेश राजदेरकर सरांकडून. आपल्या इथे स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉ त्र्यंबक राजदेव, यांच्या मनातला एक प्रश्न सरांना विचारतात. प्लीज सर.
सर, ग्राहक जागृतीसाठी साधारणतः कोणते मुद्दे विचारात घ्यावेत?
हा फार महत्वाचा प्रश्न आहे, चांगला प्रश्न विचारला आपण. ग्राहक जागृती ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कोणी तुम्ही आम्ही सांगून निर्माण न होणारी आहे, पण ते काम कोणीतरी करणं आवश्यकच आहे. म्हणून आता सरकारी पातळीवर ग्राहक जागृती करता खूप मोठे मेळावे, कायदे, ग्राहकांचं शिक्षण प्रशिक्षण याच्यावर मोठे खर्च केला जातो, मोठ्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी घेतल्या जातात. आता ग्राहक जागृत करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर जसं मी आता बोललो की आपण वस्तू खरेदी कशा करता करतो, तर आपली गरज भागावी म्हणून. पण आपली गरज भागताना हे जो दुसऱ्यालाही दोन पैसे मिळाले गरीबाला, की जो ज्याचं रोजचं पोट हातावर आहे त्याच्याकडनं जर वस्तू घेतली तर ते त्यालाही उपयोगी पडेल आणि तुम्हालाही पडेल. म्हणजे आपली जी भारतीय संस्कृती आहे ती संस्कृती जर विचारात ठेवून खरेदी केली तर तुम्ही आपापच लहान विक्रेत्याकडे जाता. पण जर तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी माझ्याकडे पैसे असल्यामुळे मी कुठूनही वस्तू खरेदी केली तरी चालेल अशी जर तुमची मनोवृत्ती असेल तर मग जागृती करता तुमच्याकडे किती खर्च केला किंवा तुम्हाला किती पटवून दिलं तरी तुम्हाला ते पटणार नाही आणि तुम्ही एक जागरूक ग्राहक बनणार नाही. म्हणून जागृती करता ग्राहकांनी आपली भारतीय संस्कृती परंपरा आणि आपलं ग्राहक म्हणून वर्तन यांचं संमेलन करणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे वस्तू खरेदी करताना आपण वस्तू खरेदी केल्याची पावती प्राप्त करणं आवश्यक आहे. अनेक वेळा दुकानदार म्हणतो 20 वर्षापासून तुम्ही आमच्याकडे येता एवढा विश्वास नाही का, आणि तो आपल्याला पावती देत नाही. तो म्हणतो वस्तूला काय झालं तर मी बसलेलो आहे सर, काय काळजी करता. आणि आपण मग त्याच्या गोड बोलण्याला भरोसा ठेवून आपण पावती न घेता घरी येतो. तिसरं म्हणजे औषधं खाद्यवस्तू घेताना आपण त्याची एक्सपायरी डेट पाहत नाही की ही वस्तू त्या मुदतीत आहे का ज्याच्यामध्ये तिचा वापर व्हायला पाहिजे ती. एमआरपी पेक्षा जास्त किंमत देऊन मोकळे होतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण जर त्याला विचारलं तर त्या दुकानदाराला राग येईल आणि चार लोकांमध्ये आपल्यालाही खजील होईल असं आपल्याला वाटतं. म्हणून आपण काय म्हणतो, तो ज्या किमतीला वस्तू असेल त्या ती किंमत आपण त्याला देऊन येऊन लागतो घरी. तर ग्राहक जागृतीची सुरुवात ही स्वतःपासून होते, आपल्या घरापासून होते, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही दुकानदाराला जागरूक ग्राहकात असं दाखवून देता त्यावेळेला मग दुकानदार तुमच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो की या व्यक्तीला फसवता येणार नाही, ही जागरूक आहे. आणि मग तोही अन्य ग्राहकांना तशा दृष्टिकोनातून वर्तणूक देऊ लागतो. आणि ग्राहक जागरूकता ही केवळ तुमच्या माझ्यापुरती पाळायची गोष्ट पण नाही, म्हणजे उद्या मी हे सर्व माझ्यापुरतं केलं आणि तुम्हाला जर सांगितलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही. आपला मित्र परिवार जे कोणी आपल्या समाजामध्ये पर्टिक्युलरली जे अज्ञानी लोक आहेत, अनेक लोक मोठमोठ्या वस्तू कर्ज काढून घेतात पण त्यांना माहीत नसतं की वस्तूची गॅरंटी म्हणजे काय, वस्तूची वॉरंटी म्हणजे काय, वॉरंटी कोणत्या कोणत्या पार्टवर दिलेली आहे. जर विजेचा दाब कमी जास्त झाला तर तो टीव्ही उडाला तर त्या टीव्हीचं फ्लक्च्युएशन सहन करण्याची ताकद किती आहे हे त्यांना माहीत नसतं. हे जर तुम्ही त्याला सांगितलं तर तोही ग्राहक जागरूक बनेल. म्हणजे आपण नुसतं ग्राहक जागरूक आपल्या प्रती जागरूकता आणून चालणार नाही तर ती इतरांमध्ये पण कशी पसरवता येईल हे पाहिलं पाहिजे. अनेक वेळा आपण टीव्ही, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू या विकत घेतो, त्याच्यामध्ये दिलेलं असतं की किती वॉल्टच्या पलीकडे जर वीज खेचली गेली तर या वस्तूंनी कमी होतील. आपल्याला गॅरंटी कार्ड देतो दुकानदार, आपण ते सही करून देऊन टाकतो, ते 9 वाजताच देतो आणि त्याच्यामुळे ती वस्तू खराब झाल्यावर आपल्याला पश्चाताप केल्याशिवाय काही करता येत नाही.
म्हणून बरेच वेळा टर्म्स अँड कंडिशन ज्या लिहिल्या असतात त्या बारीक अक्षरात असतात
आणि त्या इंग्रजीमध्ये असतात,
लक्ष त्याच्यात कधीच नसतात
आणि त्या इंग्रजीमध्ये असतात, त्याच्यामुळे सामान्य लोकांना कळत नाही. तो आपल्याला सांगतो काही नाही, तुम्ही सही करा फक्त, बाकी काळजी करू नका, मी आहे इथे, असं तो विश्वास दाखवतो. आपण वस्तू घेऊन येऊन जातो परत, तर जागरूकता ही इथून सुरू होते. दुसरं म्हणजे वस्तू खराब निघाल्यावर आपण तिची तक्रार केली पाहिजे. अनेक वेळा आपण दुकानातून मिठाई आणतो आणि असं लक्षात येतं की ही खराब झालेली आहे, मग आपण म्हणतो जाऊ द्या आता कुठे कटकट करा, म्हणून ती फेकून देतो. पण हेच जर तुम्ही दुकानात गेले, फूड इन्स्पेक्टर असतात प्रत्येक ठिकाणी, अन्न व औषध प्रशासन, त्यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता. साध्या कागदावर तक्रार लिहा, अमुक दुकानामधून मी अमुक वस्तू घेतली, तिला वास येत होता, त्याच्यामुळे मी जर ती खाल्ली असते तर मला अपाय झाला असता. पण एवढं कोणी करत नाही. आपण काय म्हणतो जाऊ द्या, 100 रुपयेच गेले ना, परत त्या दुकानात जाणार नाही, असं आपण समाधान करून घेतो. आणि मग त्या दुकानदारांचं फावतं आणि त्यांना असं वाटतं की ग्राहकांना आपण अशा प्रकारे हे केलं तरी ग्राहक काही त्या ठिकाणी तक्रार करत नाही. पण परदेशामध्ये जे ग्राहकांनी दावे दाखल केलेले त्याच्यामधून आपल्याला असं आढळतं की विमान सेवेनी विमान वेळेवर सोडलं नाही, आतमध्ये स्वच्छता होती, विमानात ज्या सवलती द्यायचं आश्वासन दिलं होतं त्या दिल्या नाहीत, अशा प्रकारचे दावे ग्राहकांनी दाखल केलेले आणि आपण मात्र चालायचंच म्हणून सोडून देतो. तर ही मनोवृत्ती बदलली म्हणजे त्या ठिकाणी ग्राहक चांगल्या प्रकारे जागरूक होईल. याचा अर्थ मी असं म्हणणार नाही की प्रत्येक ठिकाणी तुम्ही वादच घालत बसा, पण तुमचा जो अधिकार आहे तो अधिकार तुम्ही त्या ठिकाणी त्याचा वापर करा, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. एवढं
अधिकार आणि जबाबदाऱ्या काय काय हे ग्राहकांनी जाणून घेण्याची आता गरज
फार आवश्यक आहे.
सर, आपले जे छोटे कुटीर उद्योग आहे याच्यामध्ये मक्तेदारी निर्माण करायला काही काही ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या म्हणजे एखाद्याची स्पेशालिटी, आपण ज्याला म्हणतो एखाद्या गोष्टीची स्पेशालिटी जर त्याच्याकडे असेल आणि ती दुसऱ्याकडे असेल तर त्याची मक्तेदारी त्या ठिकाणी निर्माण होते, पण त्याला बाजारपेठ ही ठराविक असते. पण अशा गोष्टीमध्ये ग्राहकांनी काय अजून सजगता बाळगली पाहिजे, म्हणजे आता आपण उदाहरणच द्यायचं ठरलं तर पुणे जर का आपण म्हटलं तर पुण्यामध्ये काही जे मिठाईवाले आहेत तर त्यांची मक्तेदारी आहे असं आपल्याला आढळून येतं. इवन आपण जरी नाशिकहून सांगितलं तिथलं ते घेऊ नये किंवा असं सांगतानाच आपण तसं सांगतो, तर याच्या बाबतीत आपल्याला काय वाटतं?
जसं मी मग म्हटलं की अनेक वेळा आपण आंधळेपणाने खरेदी करतो आणि आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही की अशी वस्तू बनवणार दुसरं कोणी आहे का. बरं का, नंबर एकची गोष्ट. दुसरं म्हणजे या वस्तूच्या गुणवत्तेमध्ये काही बदल करून किंवा त्या वस्तूच्या एकूण रुपामध्ये, रंगामध्ये, चवीमध्ये बदल करून कोणती वस्तू बाजारात आली आहे का, याच्यावर आपण अजिबात वेळ देत नाही आणि आंधळेपणाने खरेदी करतो. म्हणून आंधळेपणाने खरेदी करणं टाळा. याच्या व्यतिरिक्त काही उपलब्ध आहे का, डोळसपणे त्याचा विचार करा. जर ती वस्तू उपलब्ध असेल आणि म्हणजे गांधीजींनी म्हटलं होतं की हस्तोद्योगामधून निर्माण झालेली वस्तू जरी महाग असली तरी ती तुम्ही खरेदी करा, कारण त्यातनं तुमची देशभक्ती दिसेल आणि तुमच्या शेजारच्या बद्दलचं प्रेम दिसेल. आज कल्पना करा की मोठ्या दुकानदारांनी एखादी वस्तू बनवली आहे, छोट्या दुकानदारांनी पण तशी बनवलेली आहे आणि मर्यादित ग्राहकांमध्ये तो ती वस्तू विकत आहे, त्याचं तो पोट भरत आहे, त्याचा जेवढा खर्च झालाय तो भरून काढत आहे. अशा वेळेला माझी जबाबदारी अशी आहे की मी त्या विक्रेत्याला एकदा संधी दिली पाहिजे किंवा मी तुझ्याकडची पण वस्तू घेऊन बघतो. हे आपण करत नाही. आपण केवळ आपलं स्टेटस, आपलं त्या ठिकाणी टेस्ट याच्याला आंधळेपणाने फॉलो करून किंवा याच्यावर भरोसा ठेवून आपण त्या मोठ्या विक्रेत्याकडेच जातो आणि तो ज्या किमतीला वस्तू देईल त्या किमतीलाच ती खरेदी करतो. म्हणजे दुसरं जे तत्व आहे की आंधळेपणाने खरेदी न करता बाजारपेठेचा कानोसा घेऊन, बाजारपेठेचा आढावा घेऊन वस्तू खरेदी करणं हे फार आवश्यक. पूर्वी आपले लोक वस्तू आणले की विचारायचे आई वडील की चार ठिकाणी पाहून घेतली का. आता चार ठिकाणी म्हणजे तू निदान चार पाच दुकानामध्ये याची किंमत, याचा दर्जा, कोणती दुसरी वस्तू आहे का हे तपासून पाहिलं तर आज नेमकं तेच होत नाहीये. आपण नेहमीच्या दुकानदाराकडे जातो, तोही आपलं तोंड भरून स्वागत करतो, आपल्याला बरं वाटतं आणि मग आपण त्या ठिकाणी आपलं नुकसान होतं असं मला वाटतं.
सर, आता म्हणजे जसं हे उद्योग आहेत, म्हणजे कुटीर उद्योग, छोटे उद्योग, त्याच प्रमाणात एक सेवा उद्योग सर्वात नावारूपाला येणारा हे आहे. कारण का सेवा उद्योग हे आणि सेवा उद्योगामध्ये मक्तेदारीचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतं. कारण काय, प्रत्येकाची सेवा ही त्याचं कौशल्य, त्याचं वक्तशीरपणा, त्याचं सगळे जे काय वैशिष्ट्य आहे. तर याच्या बाबतीत आपल्याला हा जो एक नवीन सेवा उद्योग आता रुजू होऊ पाहतोय, कारण का प्रत्येकाला वेळ नाहीये, तेच हे काम करून घेण्यासाठी योग्य एजन्सी, योग्य व्यक्ती जर का मिळाली तर त्याच्याकडनं ते काम करून घेण्याची आजकाल पद्धत रूढ होते.
बरोबर.
तर याबाबतीत काय वाटतं?
सेवा आजकाल बघा, म्हणजे आपल्याकडे पूर्वी सरकारी टेलिफोन होते, तर आता मोबाईलची म्हणजे टेलिफोन सर्व्हिस देणाऱ्या अनेक कंपन्या
आल्यात.
त्याच्यानंतर वैद्यकीय सुविधा या मर्यादित होत्या, आता अनेक दवाखाने आहेत, वाहतूक सेवा तशीच आहे, केटरिंग सर्व्हिस आहे, म्हणजे अगदी त्याच्यामध्ये शिक्षणाचाही समावेश करता येईल. शैक्षणिक सेवा देखील अनेक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, आता तर फॉरेन युनिव्हर्सिटी येऊ लागलेल्या आहेत. या अनेक सेवा आता लोक पुरवू लागलेल्या आहेत. आता याच्यामध्ये दोन गोष्टी त्या ठिकाणी तपासून पाहण्याच्या आहे. एक म्हणजे त्या सेवेला आकारली जाणारी किंमत आणि त्या सेवेची गुणवत्ता. आता ज्या वेळेला सेवा म्हणजे आपण एखाद्या सेवेचा ग्राहक बनतो त्यावेळेला काही निश्चित करार, म्हणजे तुम्ही अगदी मोबाईलचं जरी एखाद्या कंपनी सिलेक्ट केली तरी तुम्हाला मंथली चार्ज किती पडेल, इनकमिंगला किती पैसे द्यावे लागतील, तुम्हाला मेंबरशिप करता किती पैसे द्यावे लागतील, जर तुम्हाला सेवा आवडली नाही तर ती बदलण्याचं किती स्वातंत्र्य राहील, असे अनेक त्या ठिकाणी इश्यूज आहेत. आणि जी कंपनी चांगल्या प्रकारे सेवा देईल ती ग्राहक निवडतात. आता सेवा जेव्हा आपण सिलेक्ट करतो किंवा मला या अमुक प्रकारची सेवा या सेवा पुरवठादाराकडून घ्यायची आहे, तर त्यावेळेला त्याची किंमत आणि गुणवत्ता हे दोन पहिले महत्वाचे निकष आहेत की ते तपासूनच मग आपण ती सेवा प्राप्त करून घेतली पाहिजे. तिसरं म्हणजे सुरक्षितता. अनेक वेळा आपण वाहतूक किंवा परिवहन सेवेचा विचार करतो, आपल्याला एसटी पण उपलब्ध असते आणि प्रायव्हेट त्या ठिकाणी हे पण उपलब्ध असतं, पण अनेक प्रश्न त्यातूनही निर्माण होतात.
हो.
की प्रायव्हेट सप्लाय करणारा जो असतो तो वेळेवर ती सेवा देत नाही, किंवा गाडी निघायला तो उशीर करतो, किंवा जे प्रॉमिस दिलेलं असतं ते तो पाळत नाही. जर काही गाडीमध्ये चोरी झाली तर त्याच्याबद्दलचं काही त्या ठिकाणी संरक्षण नसतं, अपघातामध्ये आपल्याला काही संरक्षण मिळू शकत नाही, आणि त्याच्यामुळे सेवा निवडताना आपल्याला या बेसिक गोष्टी फार आवश्यक आहे. नुसतं तुम्ही जर वेळ वाचवण्याकरता किंवा दोन पैसे कमी आहेत म्हणून जर निवड केली तर ती सेवा त्या ठिकाणी तुम्हाला त्यातून कदाचित नुकसान होऊ शकतं. आता दुसरं म्हणजे या सेवादारांवर नियंत्रण ठेवण्याकरता अनेक सरकार कायदे कानून आहेत, पण त्याचाही आपण जर ते जाणून घेतले नाही, समजा प्रायव्हेट ट्रान्सपोर्टरच्या बसचं तुम्ही बुकिंग केलं तर कॅन्सल केल्यानंतर किती पैसे मिळतील याच्याबद्दलची कोणी माहिती घेत
नाही,
कोणी माहिती घेत नाही, आणि त्याचे ठराविक पर्सेंटेजेस ठरलेले आहेत त्यानुसार तो चार्ज तेवढं कापून घेऊन तुम्हाला ते प्राप्त उरलेले पैसे तुम्हाला देणं ते बंधनकारक, पण ते तेवढे देत नाहीत, मग अशा वेळेला आपलं नुकसान होतं. म्हणून सेवा निवडताना देखील वस्तूप्रमाणेच काळजीपूर्वक ही निवडली पाहिजे. त्याच्यामध्ये किंमत, गुणवत्ता आणि मुख्य म्हणजे सुरक्षितता, या तीन गोष्टींचं खूप काळजीपूर्वक हे पाहिलं पाहिजे. अनेक वेळा आरोग्य सेवेमध्ये काही गंभीर प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्यामुळे देखील मग जो ग्राहक आहे त्याचं नुकसान होतं. तर ह्या तीन गोष्टी ज्या आहेत, किंमत, गुणवत्ता आणि सुरक्षितता, या तीन पाहायला पाहिजे.
सर, आता सर्वात पेटता प्रश्न म्हणजे इंधनाचा. आता इंधनावर सर्व सरकारी नियंत्रण आहे, सर्व आहे, तरी पण ते एक मक्तेदारी आहे, ती एक म्हणजे त्या कंपन्यांची म्हणा किंवा आहे. आता प्रत्येक याचं जे धोरण ठरतं आहे, 50 पैसे वाढ आहे, 25 पैसे वाढ आहे, जी काय आहे ती, हा सर्व बोजा हा पर्यायाने सर्व समाजावर येणार.
बरोबर.
तर या बाबतीत आपलं धोरण आपण काहीच करू शकत नाही. खरेदीदार जो आहे त्याला वाहन वापरणं आहेच, किमती किती जरी वाढल्या तरी त्याच्या विरोधात आपल्याला काहीही करता येत नाही. तर अशा गोष्टी ज्या आहेत, ज्या अत्यावश्यक सेवा म्हणून पुरवल्या जातात,
बरोबर,
तर त्याविषयीची माहिती आणि त्याच्याविषयीचं अज्ञान आहे म्हणजे समाजामध्ये, तर याविषयी आपण कशा पद्धतीने जागरूक राहायला पाहिजे, म्हणजे याच्या बाबतीत काहीच तसं हे नाही आहे.
इंधनाचं असं आहे की आता आपल्याला का जाणवू लागलं बाबा, तर याच्या अगोदर हा सर्व वार सरकार सहन करत होतं,
हो,
त्यामुळे आपल्याला फारसं जाणवलं नाही, पण जेव्हा सरकारने तो आपल्यावर भार टाकला तेव्हा आपण ओरडायला लागलो. इंधनाच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रुपये आणि डॉलर यांच्या मूल्याबाबतचे जे चढ उतार आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. दुसरं म्हणजे इंधनाचा साठा हा मर्यादित आहे, परंतु आर्थिक विकासामध्ये प्रगतीमध्ये इंधनावरचा खर्च वाढत जाणं हे त्या ठिकाणी आवश्यकच आहे, म्हणजे ते होणार, इट इज बट नॅचरल, त्याला काही करू शकत नाही आपण. परंतु सरकारच्या सबसिडीचा वापर हा कोणी किती प्रमाणात करावा आणि इंधन वापरण्याबद्दलची जागृती याच्यावर हे अवलंबून आहे. म्हणजे डिझेलचा वापर जर महागड्या गाड्यांमध्ये होत असेल तर ते अयोग्य आहे. 35 लाखाची गाडी जर 40 रुपयाचं डिझेल वापरत असेल की ज्याच्यावर 20 रुपये सबसिडी सरकारने दिलेली आहे आणि शेतकरी विहिरी करतात तेच डिझेल वापरत आहे, तर हे अन्यायकारक आहे. 35 लाख रुपयाची जो गाडी घेऊ शकतो त्याला डिझेलची 100 रुपये जरी किंमत केली तरी ती परवडेलच,
बरोबर,
पण शेतकऱ्या वापरत असं आपण म्हणू शकणार नाही. म्हणून प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की मी गव्हर्नमेंट सबसिडीचा अयोग्य वापर तर करत नाहीये ना, जर माझी कपॅसिटी असेल तर मी 100 रुपये देईन. डिझेलला हा त्या ठिकाणी महत्वाचा भाग आहे. आणि हा आपल्या मनोवृत्तीशी देशप्रेमाशी आपण आर्थिक विकासामध्ये सरकारला किती सहाय्य करू शकतो याच्याशी निगडीत आहे. दुसरं म्हणजे वापराबद्दल जागृती अजून आपल्याकडे पाहिजे तेवढी निर्माण झालेली नाही. म्हणजे परदेशामध्ये एकाच रूटवर एक वाहन तिघं तिघ जण त्या ठिकाणी एकत्र मिळून वापरतात किंवा एखाद दिवशी आपलं खाजगी वाहन रस्त्यावर न आणता पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचं किंवा एक दिवस वाहनं रस्त्यावर दिसणार नाही अशा प्रकारचे नियम करायचे. अशा अनेक उपाययोजना आपल्याला करता येतील आणि भविष्यात ते करावे लागतील.
सोलर एनर्जीचा वापर, विंड एनर्जीचा वापर जास्तीत जास्त
त्याचा वापर आपण वाढवला पाहिजे आणि त्यातून मग खरी ऊर्जेची बचत ही होईल. आणि अणुऊर्जेला पर्याय नाहीये. अणुऊर्जा प्रकल्पाबाबत जे मतभेद म्हणजे पर्यावरणवादी आणि ग्रामस्थ सरकार यांच्यामध्ये जे मतभेद निर्माण होतात त्यातला कॉमन इंटरेस्ट मुख्य हा आहे की देशाला स्वयंपूर्ण बनवणं ऊर्जेच्या बाबतीमध्ये. तर ते होण्याकरता हा समन्वय असणं खूप आवश्यक आहे. आणि तसं जर झालं तर मग ऊर्जेचं आपण स्वयंपूर्ण होऊ आणि वापरावर तर बंधन ठेवणं हे खूपच आवश्यक आहे. पेट्रोल डिझेलचे जो साठा आहे तो मर्यादित आहे, पुढे तर अजून कमी होत जाणार आहे.
हो हो.
आणि याच्यावरही संशोधनाची मोठी गरज आहे.
नक्कीच. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मक्तेदारी बाजार याची संकल्पना आपण स्पष्ट करून घेतली डॉक्टर उमेश राजदेरकर सरांकडून. आपल्यालाही याविषयी काही प्रश्न किंवा शंका असतील तर आपण जरूर आम्हाला विचारा. आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत ते डॉक्टर त्र्यंबक राजदेव. आणि आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीचा फीडबॅक सुद्धा आपण द्यायला नक्की लक्षात ठेवा. आपण भेटणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण मक्तेदारी बाजार याविषयी माहिती घेत आहोत डॉक्टर उमेश राजदेरकर यांच्याकडनं. स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर अनिल कठारे. हे एक प्रश्न विचारू इच्छितात सरांना. सर प्लीज विचार.
हा बोल.
मार्गदर्शन केलं तर त्यामध्ये एक मला एक प्रश्न आहे असं वाटतं की आजच्या या जागतिकीकरणात मक्तेदारी कितपत टिकून राहील.
फार चांगला प्रश्न आहे हा. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये देशादेशातील उत्पादक हे संशोधनातून उत्पादन वाढीतून वस्तुनिर्मितीचा खर्च कमी करून आणि गुणवत्ता आपल्या वस्तूमध्ये आणून आपली वस्तू आपल्या देशामध्ये आणि अन्य देशामध्ये विकायचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी फ्री ट्रेड किंवा आपल्या वस्तू अन्य देशामध्ये विकण्याचं स्वातंत्र्य जागतिकीकरणामध्ये प्राप्त झालेलं आहे. आणि एकूणच असं चित्र आहे की मग मक्तेदारी राहील का किंवा मक्तेदारी नाहीशी होईल का. आता याच्यामध्ये मक्तेदारी नाहीशी होणं आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे ती कितपत नाहीशी होईल हे दोन मुद्दे आहेत. पहिलं म्हणजे जसं मी म्हटलं की मक्तेदारी नाहीशी होणं हे जसं त्या विक्रेत्यावर तसं ग्राहकावर आणि सरकारी ध्येय धोरणावर अवलंबून आहे. परंतु जागतिकीकरणामध्ये मात्र असं व्हायला नको की केवळ एक देश त्यातील उत्पादक अन्य देशातील उत्पादकांना किंवा अन्य देशातील उद्योजकांना नियंत्रित करत आहे. जागतिकीकरणामध्ये अशा काही वस्तूचा ट्रेड किंवा व्यापार होतो की ज्याचं तंत्रज्ञान हे केवळ विकसित देशांकडेच असतं आणि त्यामुळे त्यांनी वस्तू स्वस्त जरी दिली तर ते आज स्वस्त देतील, उद्या देतील, परवा देतील, परंतु नंतर त्यांना जाणवेल की या देशाने अजून असं तंत्रज्ञान विकसित केलेलं नाहीये त्याच्यामुळे आता किंमत वाढवायला हरकत नाही. कॉम्प्युटरच्या बाबतीत आणि अन्य काही सेवांच्या बाबतीमध्ये अशी स्थिती दिसू लागलेली आहे. म्हणून जागतिकीकरणामध्ये जर तुम्हाला मक्तेदारी नको असेल किंवा त्याच्यावर चाप बसवायचा असेल तर त्याकरता तुम्ही देशी तंत्रज्ञान हे विकसित केलं पाहिजे. देशी तंत्रज्ञान विकसित करण्याकरता रिसर्च अँड डेव्हलपमेंट, शिक्षण, तांत्रिक शिक्षण याच्यावर मोठा खर्च केला पाहिजे आणि त्यातून मग तुम्ही जागतिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या मक्तेदारीला तोंड देऊ शकता. अन्यथा तुम्हाला आता देशातले नाही तर मग बाहेरचे फक्त मक्तेदाराची जागा बदलेल.
बरोबर,
तसं तुम्ही केलं नाही तर. त्याच्यामुळे हा प्रश्न अत्यंत चांगला आहे की जागतिकीकरणाचा फायदा जर घ्यायचा असेल तर अन्य देशातील तंत्रज्ञानाचं ज्ञान प्राप्त करून तशा प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याकडे कसं विकसित करता येईल हे पाहावं लागेल आणि मग आपोआपच तुमच्याही देशातला रोजगार वाढेल, उत्पन्न वाढेल आणि त्या देशातून जी आपण आयात करत आहोत त्या आयातीवर निर्बंध येतील आणि आपलं परकीय चलन वाचेल की ज्याचा वापर मग आपण आवश्यक आणि विकासाकरता आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या निर्यातीकरता वापरू शकू.
नक्कीच. म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञान या म्हणजे अत्याधुनिक जगामध्ये आपण वावरत आहोत तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून उद्योजकांनीही आपलं तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे आणि ग्राहकांनीही आपलं ज्ञान हे अपडेट करण्याची गरज आहे. तर सर, आजच्या कार्यक्रमात आपण ही अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या सर्व विद्यार्थ्यांना दिली, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो.
धन्यवाद
सर. धन्यवाद. मित्रांनो, यानंतर काही क्षणातच आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट फ्रेमवर्क याविषयी मार्गदर्शन ऐकणार आहात डॉक्टर आर एस तिवारी सर यांच्याकडून.